Swamiji. आपण संतांचे अभंग पाहू. बरवाहो हरी बरवावो, गोविंद गोपाळ गुण गरुवावो, सावळावो हरी सावळा. मदन मोहन कान्हो गोवळावो, पाहतावो हरी पाहतावो, ध्यान लागले या चित्तावो, पढ़िए वो हरी पढ़िए वो, बापर खुमा देवी वरु घड़िए वो. हरी हरी सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे, तो हा श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दूरी सारोनिया, ज्ञान देव म्हणे ज्योतीची निज ज्योती, तेहे मूर्ति उभी विटेवरी. शून्या परते पाही तव शून्य ते ही नाही, शून्याकडे साक्षित्वानी पाहिलं की शून्य देखील नाहीस होतं. पाहते पाहोनी ठाई ठेवियले, शून्याकडे साक्षित्वानी पाहिलं की शून्य नाहीस होतं. मग पाहणारा फक्त शिल्लक राहतो, शून्याची भावना देखील जाते. हा जो पाहणारा आहे, मुक्ताबाई असं म्हणतात, पाहते पाहोनी ठाई ठेवियले, हा ज्या पाहणारा आहे त्यालाच पाहून त्याला आपल्या ठिकाणी ठेवून दिला. आत्मा पाहिला, आत्मा जाणवला, आत्मा प्रकट झाला. अशा प्रकारे आत्मस्वरूपाचं दर्शन झालं. कैसा गे माये हा तारको दिवटा, आणि मग पंढरीनाथांना पाहिला. पंढरी वैकुंठा प्रगटला. जो पाहणारा आहे द्रष्टा, तोच परमात्मा आहे असं पाहून ठेवल्यानंतर असं लक्षात आलं की तोच हा तारक दिवटा पंढरीच्या वैकुंठात प्रगट झालेला आहे. न कळे याची गती आदी मध्य अंती, तेथे श्रुती नेती नेती प्रगटल्या. न इति न इति असं म्हणून सगळ्या जगताचा निषेध करणाऱ्या श्रुती त्या ठिकाणी मात्र एकवटल्या आणि ज्ञान दाखवायला लागल्या. पंढरीनाथांच्या ठिकाणी मुक्ताई सप्रेम विठ्ठल संभ्रम, शून्याही शून्य सम शेज बाज. मुक्ताई प्रेमभराने भरून गेली. तिला विठ्ठल सप्रेम भरून राहिला. शून्याचा संभ्रम नाहीसा झाला. शून्य देखील नाहीसं होऊन गेलं. शून्यही शून्य, शून्य शून्याचा संभ्रम नाहीसं होऊन परत काहीतरी शिल्लक राहिलं. सम शेज बाज आणि एक समत्वानी बोधच प्रगट झाला. अवताराची राशी तो हा उभा विटेवरी. शंख चक्र गदा पद्म सहित हरी. देखिला देखिला देवाधिदेव बरवा. समाधान जीवा पाहता वाटे गे माये. सगुण चतुर्भुज रूपडे तेज पुंजाळती. वंदी चरण रज नामा विनवितसे पुढती. त्रिभंगी देहुड़ा ठाण मांडुनिया माये. कल्पद्रुमातळी वेणु वाजवितु आहे. गोविंदु वो माये गोपाळु वो सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदु वो. सावळे सगुण सकळा जीवांचे जीवन घनानंद मूर्ती पाहता. हार पले मन कल्पद्रुमातळी वेणु वाज. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ. बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू सकळ. रूपे श्याम सुंदर नीलोत्पल गाभा सखिये स्वप्नी शोभा देखियली. नेत्र विशाळ भाळ दंत हिरया ज्योती. बाईये मदन मूर्ती देखिएला. शंख चक्र गदा शोभती चहू करी सखी एक गुरुडावरी देखिए। शयन शेषा पृष्टि नाभि परमेष्टि गंगा वामांगुष्टि देखिएला। पीतांबर कटी तटी दिव्य चंदन उटी सखिए जग जेठी देखिएला। विचारिता मानसी नये जो व्यक्तिसी नामा केशवेसी लुब्धो निगेला। उतरले सुख चंद्र भागे तटी पहा वाळुवंटी बाळ रूप। बहुता काळाचे ठेवणे योगियाचे ध्येय शंकराचे सुख ब्रह्म। जया लागी अहोरात्र विवादती तो भक्ताची प्रीती उभासे। चोखा म्हणे सर्व सुखाचे आगर न कळे ज्याचा पार श्रुतीशास्त्रा। मूर्ती सावळी गोमटी अंगी केशराची उटी। मुकुट कुंडले वनमाळा टिळक रेखिला पिवळा। कर्णी कुंडले मकराकार गळा शोभे वैजयंती हार। नेत्र आकर्ण सुकुमार एका जनार्दनी विटेवर। भीमरथीचे तिरी उभा विठ्ठल विटेवरी रूप सावळे सुंदर कुंडले कानी मकराकार। गळा शोभे वैजयंती चंद्र सूर्य तेजे लपती। कौस्तुभ हृदयावरी उटी केशरी साजिरी एका जनार्दनी निढळे बरवे देखिले साजिरे। हरी हरी हरी। धनी न पुरे गुण गाता रूप दृष्टि न्याहाळिता। गुण गाता धनी न पुरे गुण गाता बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग। गुण गाता धनी नपुरे गुण गाता सकळ मंगळाचे सार मुख सिद्धीचे भांडार। गुण गाता धनी नपुरे गुण गाता तू
तुका म्हणे सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, धनी न पुरे गुण गाता।
हरी हरी हरी। पुंडलीक पेठे वैष्णवांचा हाट करीती बोभाट हरी नामे, वोळले अंबर अमृत तुषार झेलित अमर चकोर झाले। देव मुनी सर्व ब्रह्मादिक पैठे पंढरीये पेठे प्रेम पिसे, निवृत्ती निघाला ज्ञानदेव सोपान खेचर तल्लीन विठ्ठल नामे। एक तत्व हरी असे पै सर्वत्र ऐसे सर्व शास्त्र बोली येले। हरी नामे उद्धरे हरी नामे उद्धरे, वेगी हरी परे उच्चारिजो, जपता पै नाम यम काळ कापे, हरी हरी सोपे जपीजे सुखे। निवृत्ती म्हणे हरी नाम पाठ जपा, जन्मांतर खेपा अंतरती। हरी हरी। सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, म्हणे कारे म्हण कारे जना। श्री विठ्ठलाचे नाम वाचे, पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे, बाप रखुमा देवी वरु साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे। हरी हरी। रूप हे सावळे भोगिता ती डोळे, उद्धवा सोहळे अक्रूरासी। पद रज वंदी ध्यान ते गोविंदी, उद्धव मुकुंदी तल्ली नता, विदुर सुखाचा नाम जपे वाचा। श्रीकृष्ण तयाचा अंगीकारी, निवृत्तीचे ध्यान ज्ञान देव खूण, सोपान आपण नाम पाठ। सबाह्य कोंदले निवांत उगले, राम रसे रंगले अरे जना। हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण, निशिदिनी प्रश्न मुख करा, तरला पै संसार राम नाम निरंतर, अखंड जिव्हार राम रसे। सोपान जपतू राम नामी रतू, नित्यता स्मरतू राम कृष्ण। हरी हरी हरी। न लगे मुक्ती भुक्ती वैकुंठीचा वास, सुखे पंढरीस राही न देवा। आणिक साकडे पडोत नाना परी, परीनी पंढरी सोडोनी न वजे कोठे। खावयासी जरी न मिळेची अन्न, उदक सेवी न धणीवरी। कोणी निंदो कोणी म्हणोत का वेडा, जेणे नभे पिडा भजनासी चोखा म्हणे मज आहे हेच सुख आणिके ठाई दुःख नाना परीचे. कसे संत वेडे झाले. आणिक दुसरे मज नाही आता नेमिले या चित्तापासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग पडिले वळण इंद्रिया सकळा भावतो निराळा नाही तुझा तुका म्हणे नेत्री केली ओळखण तटस्थ हे ध्यान विटेवरी माझे अंतरींचे तोची जाणे एक वैकुंठ नायक पांडुरंग जीव भाव त्याचे ठेवी येला पायी मज चिंता नाही कवणेविषी सुख समारंभे संत समागमे गाऊ वाचे नाम विठोबाचे गाता पुण्य होय ऐकता लाभ संसार बंध तुटतील तुका म्हणे जीव तयासी विकिला आणिक विठ्ठला विण नेणे तू माऊली हुने मायाळ चंद्राहुनी शीतळ पाणीयाहुनी पातळ कल्लोळ प्रेमाचा हा तू माऊलीहुनी देऊ काशाची उपमा दुजी तुज पुरुषोत्तमा ओवाळुनिया नामा तुझ्या वरुणी टाकिलो तू माऊली हुनी मायाळ तुवा केले रे अमृता गोड त्याहुनी तू परता पाचा तत्वांचा जनिता सकळ सत ता नायक तू माऊली हुनी मायाळ काही न बोलोनी आता उगाच चरणी ठेवितो माथा तुका म्हणे पंढरी नाथा क्षमा करी अपराध तू माऊली हुन मायाळ चंद्राहुनी शीतळ पाणीयाहुनी पातळ कल्लोळ प्रेमाचा. मला असं वाटतं की हे घड्याळ बंद करून टाकावा, आपली वेळ संपली. कई ऐसी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. नाठवुनी देह पायांचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मधी. कई ऐसा पात्र होईन लाभासी, कई ऋषिकेशी तुष्ट येईल. कधी अशी दशा माझ्या ठिकाणी निर्माण होईल, माझं चित्त पांडुरंगा तुझ्यासाठी झुरत आहे. माझ्या देहाचं स्मरण कधी नाहीस होईल आणि तुझ्या पायांचं चिंतन, सतत चिंतन कधी निर्माण होईल. त्याच्यामध्ये कोणतेही क्षण जाणार नाहीत असं अखंड चिंतन मी कधी करू शकेन. कधी असा अशा लाभाला मी पात्र होईन. कई ऋषिकेशी तुष्टतील, ऋषिकेशी माझ्यावर कधी संतुष्ट होतील, कधी होतील. तुका म्हणे धन्य मानीन संचित, घेईन ते नित्य प्रेम सुख. हरि हरि. फुला पुंडलीक वरदे हरि. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर सनातन.